विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान वाटेल अशा प्रकारचं संभाजी महाराजांचं स्मारक संगमेश्वर वढू आणि तुळापूर या ठिकाणी उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून या स्मृतीस्थळांच्या विकासासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वढू तुळापूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील वढू तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. समाधीस्थळावर छत्रपती संभाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि महाराजांना आदरांजली अर्पण केली. बारामती तालुक्यातील 8 ते 15 वयोगटातील मुलींना कर्करोगावरील मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. एका लसीसाठी 2000 रुपये खर्च येतो. बारामती शहर तसंच तालुक्यातील संबंधित वयोगटातील मुलींना हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्तानं उद्या पुण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध राम मंदिरं तसंच अनेक संस्था संघटनांच्या वतीनं उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील बेडेकर गणपती मंदिर इथं मंदिर संस्थान आणि संगीताचार्य पंडित द वी काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीनं रामनवमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे विद्यापीठ चौकातला पूल ते ई स्क्वेअर दरम्यानचा पूल येत्या 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं. नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उद्योग सुविधा कक्ष कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व्यवसाय सुलभता संकल्पनेवर आधारित हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याद्वारे महानगरपालिका आणि स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये समन्वय ठेवून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, करिअर कसं निवडावं यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आज परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांसाठीचा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी प्रशालेत हे चर्चासत्र पार पडलं. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुणे महापालिकेकडून डांबर खरेदी निविदा प्रकरणात नेमकी कशाला मंजुरी दिली आहे याबाबतची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे. महापालिकेचे माजी सभागृह नेते निलेश निकम यांनी काल काही कागदपत्रांसह महापालिकेत डांबर खरेदी घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त डॉ भोसले पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातील यशदाच्या जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रानं प्रथमच आयोजित केलेल्या जमीन व्यवस्थापनाशी संबंधित विशेष प्रशिक्षण वर्गाला भरघोस प्रतिसाद मिळाला. 26 ते 28 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जमिनींचे अभिलेख, जमीन मोजणी, रिमोट सेसिंग तंत्रज्ञान, जमिनीचे अभिलेख डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे प्रकल्प, नोंदणी प्रक्रिया आदी समस्या कशा सोडवाव्यात, त्यासंबंधीचे संस्थात्मक मार्ग काय आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 12:15 अशी वेळ निश्चित केली आहे. उद्या सकाळपर्यंत हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.